नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपात हर घर तिरंगा बाईक रॅलीक पाचवो बावटो दाखयलो। देशातल्या लाखांनी लोक हातूत वाटेकार जातात देखून देशाचे स्वातंत्र्य अभिमान आणि विकसित भारताखातीर देशाची वचनबद्धताय ह्या मोहिमेक लागून पळोवंक मेळटा असे ताणी ह्या वेळार सांगले। तिरंगो हो देशाचो अभिमान आसा जो देशाक एकटाय बांधून दवरता असे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत हांणी सांगले। ह्या वेळार केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, किरेन रिजिजू आणि मनसुख मांडविया हाजीर आशिल्ले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी भारताक विकसित राष्ट्र करपा खातीर नवनिर्माण, राष्ट्रीय विचार आणि समस्यांचेर बेगोबेग उपाय सोदपाचेर भर दिला। भोपाळातल्या भारतीय विज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या 11व्या दीक्षांत सुवाळ्यात त्यो उलयताल्यो। विज्ञानिक शिक्षण आणि संशोधनाचो चडात चड उपेग समाजाच्या बरेपणा खातीर करचो असो उलो ताणी मारलो। नवकिरणीय ऊर्जा ही काळाची गरज आसा, ते खातीर विद्यार्थ्यांनी ही ऊर्जा साठवूक शकतात अशा बॅटरी आणि साधना तयार करची, तसेच प्रगत रसायनावरवी देशाचे ऊर्जेची गरज भागवपाचे यत्न करचे असे अर्थमंत्र्यांनी सांगले। कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान, सैमिक हरित हायड्रोजन मिशन, संशोधन आणि 5G तंत्रज्ञान हाचे खातीर अर्थसंकल्पीय तरतूद वाढवपासयत सरकारान केल्ल्या वेगवेगळ्या यत्नांचो उल्लेख करून समन्वयात्मक यत्नांनीच आम्ही देशाची उदरगत करपाचे ध्येय साध्य करूक शकतले असे ताणी सांगले। पदवी म्हळ्यार फकत कागदाचो कुटको न्हय तर विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचो भोवमान आसा असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव हांणी सांगले। भारत संसारभर लोकशायेचो समर्थक देश आसा असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। भारत अमेरिका संबंध आणि अमेरिकेतल्या भारतीय समुदायाच्या विकासाविषयी डॉ जयशंकर उलयताले। भारत अमेरिका द्विपक्षीय संबंधात भारतीय समुदायाचे मोलादीक योगदान आसा असे ताणी सांगले। भारत अमेरिका संबंध फुडल्या पावण्यार व्हरपाची ताक आशिल्ल्या खूप महत्वाच्या क्षेत्रांनी भारतीय समुदाय काम करूक शकतात असे ताणी मुखार सांगले। महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीन नामनेचे लेखक बाबा भांड आणि ईश्वरीलाल परमार हांका ह्या वर्षा खातीरचो कवी नर्मद साहित्य पुरस्कार जाहीर केला। 24 ऑगस्टाक जावपी एका सुवाळ्यात त्यांका हो पुरस्कार भेटयतले। सवो भारत ऑस्ट्रेलिया दर्यावेलो सुरक्षा संवाद आज कॅनबेरा शहरात झालो। कार्यावळीत सर्वसमावेशी उदरगत आणि जागतिक बरेपणा खातीर दर्या क्षेत्रात सुरक्षित वातावरण तिगोवन दवरपाच्या वेगवेगळ्या उपायांचेर चर्चा झाली। तातूंत भारत पॅसिफिक वाटारातली सुरक्षा, दर्यावेल्या डोमेनाची जागृताय, मानवतावादी मजत आणि आपत्ती निवारण समन्वय अशा साबार प्रश्नांचा आसपाव आशिल्लो। भारताचे आदले विदेश सचिव विनय क्वात्रा हांणी अमेरिकेत भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारलो। भारत आणि अमेरिकेमधली भागीदारी घटमूट करपाखातीर आपण खरपणान वावुरतलो असे ताणी सोशल मीडिया संदेशात सांगला। केंद्र सरकार नुस्तेमाऱ्यांचो व्यवसाय आणि सुरक्षितताय वाढवपाखातीर नुस्तेमारी बोटींचेर 1 लाख ट्रान्सपॉन्डर बसयतले असे नुस्तेमारी मंत्री राजीव रंजन सिंग हांणी सांगले। ते आज नवी दिल्लीत नुस्तेमारी क्षेत्रात अंतरिक्ष तंत्रज्ञानाचो वापर करपाविषयीच्या राष्ट्रीय परिसंवादात उलयताले। खयच्याच नुस्तेमाऱ्यान दर्यावेली मर्यादा हुपली जाल्यार ट्रान्सपॉन्डर ताका अलर्ट दितलो असे ताणी सांगले। देशाच्या अर्थव्यवस्थेत नुस्तेमारी क्षेत्राचो व्हड वाटो आसा, तसेच नुस्तेमारी व्यवस्थापन आणि उदरगतीक चालना दिवपाक अंतरिक्ष तंत्रज्ञानाचो महत्वाचो वाटो आसा असे सिंग हांणी सांगले। देशातले सुमार 3 कोटी लोक नुस्तेमारी व्यवसायाकडे जोडून आसात देखून त्यांच्या कल्याणाखातीर सरकार कटिबद्ध आसा। संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात सुधारणा केल्या बगर संसारिक आव्हानाक फुडो करपाक ही परिषद योग्य थारची ना असे G4 देशांनी सांगले। संयुक्त राष्ट्रातले भारताचे प्रतिनिधी राजदूत आर रवींद्र हांणी सोमारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे चर्चेत 4G देशावतीन केल्ल्या निवेदनात असे म्हटला। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिवसात अस्तंत हिमालयीन वाठार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उदेंत भारतात चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच फुडल्या 4 ते 5 दिवसात हरियाणा, राजस्थान आणि ईशान्य भारतात व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा। ह्या सप्तकात मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोय, गुजरात, मध्य महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, हरियाणा आणि दिल्लीत मध्यम पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।